नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: बिहारांत नवे सरकार स्थापने विशीं राजकीय हालचालींक आयलो नेट. आयज हरियाणाच्या फरिदाबादांत उत्तर विभाग मंडळाच्या 32व्या बसकेचे केंद्रीय घरमंत्री अमित शहा अध्यक्षपद सांबाळटले. संयुक्त अरब अमिरातींत दुबय एअरशोत भारत आपले संरक्षण कौशल्य दाखोवपाक सज्ज. तामिळनाडू, पुद्दुचारी, करायकल, आंध्र प्रदेश, केरळ आनी माहे हांगा उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आनी लग्जमबर्गात जाल्ल्या जीटी ओपन एन्ड इनडोर वर्ल्ड सिरीज सर्तीत भारतीय तिरंदाज कुशल दलाल हाणी दादल्यांच्या कंपाऊंड प्रकारात वस्तादपण मेळ्ळे. आता पुराय खबरो: बिहारात नवे सरकार स्थापने विशीं एनडीए आघाडीत राजकीय हालचाली नेटान सुरू जाल्या. पाटणा आनी नवी दिल्लीत एनडीए आघाडीच्या वांगड्यांमदी चर्चा आनी बसका सुरू आसात. मंत्रीमंडळ निर्मिती आनी मंत्रीमंडळात वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व ह्यासयत हेर खुबशा मुद्द्यांचेर चर्चा सुरू आसात. विधानसभा वेंचणुकेंत भारतीय जनता पक्ष सगळ्यात व्हड पक्ष म्हूण उदेंताक आयलो आनी 89 सुवातो मेळ्ळ्या. चिराग पासवान हांच्या फुडारपणाखाला लोक जनशक्ती पक्ष रामविलास हांणी 19 सुवातो, हिंदुस्थानी आवाम मोर्चान 5 आनी राष्ट्रीय लोक मोर्चान 4 सुवातो मेळ्ळ्यात. जनता दल संयुक्त विधीमंडळ पक्षाची आयज पाटणात बसका जातली आनी फुडारी वेचून काडटले. नव्यान वेचून आयिल्ले 85 जनता दल संयुक्त विधीमंडळ पक्षाचे वांगडी नितीश कुमार हांची पक्ष फुडारी म्हूण एकमतान निवड जातली अशी आस्त आसा. भारतीय जनता पक्ष आयज तांच्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्याची निवड करतलो. त्या उपरांत एनडीएची बसका जातली. नव्यान वेचून आयिल्ले एनडीए विधीमंडळ पक्षाच्या वांगड्यांची बसकाय आयज जावपाची आस्त आसा. त्या उपरांत एनडीए आपल्या फुडाऱ्यांची निवड करतलो आनी नवे सरकार स्थापनेचो दावो करतलो. ते आदी आयज मुखेलमंत्री नितीश कुमार हांच्या अध्यक्षतायेखाला विद्यमान सरकाराच्या मंत्रिमंडळाची निमणी बसका जातली. हे बसकेत विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करून नवे सरकार स्थापन करपाचो थाराव मंजूर करतले. त्या उपरांत मुखेलमंत्री नितीश कुमार राज्यपालांक आपलो राजीनामो सादर करतले. मजगती नव्या सरकाराच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी लेगीत सुरू जाल्या. हो सुवाळो पाटण्यातल्या इतिहासीक गांधी मैदानाचेर जातलो. थंय राज्यपाल आरिफ मोहम्मद खान नवे मुखेलमंत्री आनी हेर मंत्र्याक सोपूत दितले. हो सुवाळो 20 नोव्हेंबराक जावपाची आस्त आसा. बिहाराचे मुखेल वेंचणूक अधिकारी विनोद सिंग गुंजेयाल हांणी पाटणांतल्या राजभवनांत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हांकां नव्यान वेंचून आयिल्ल्या 243 आमदारांची वळेरी सुपूर्त केली. राज्याच्या विधानसभा वेंचणूक निकालांच्या घोषणे उपरांत 2 दिसांनी ही वळेरी मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालां कडेन दिल्यात. ह्या वळेरेंत एनडीएचे 202, महाआघाडीचे 34 आनी एमआयएम इंडियन इन्क्लुझीव्ह पार्टी आनी बहुजन समाज पक्षासयत सगळ्या उमेदवारांची नावां आस्पावीत आसात. आयज हरियाणाच्या फरिदाबादात उत्तर विभागीय मंडळाच्या 32व्या बसकेचे केंद्रीय घरमंत्री अमित शहा अध्यक्षपद सांबाळटले. हे बसकेत प्रादेशिक आनी राष्ट्रीय संबंधित प्रस्नांचेर चर्चा जातली. हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख आनी चंदीगडातले वरिष्ठ अधिकारी हे बसकेत वांटो घेतले. केंद्र आनी राज्यांमधल्या सहकार्यात्मक संवादा खातीर ही एक माची आसतली. राज्य पुनर्रचना कायदो 1956 खाला स्थापन जाल्ली विभागीय मंडळां जायत्या राज्यांकडेन संबंधित आशिल्ल्या गजालींचेर लक्ष केंद्रीत करपा खातीर सल्लागार संस्था म्हूण काम करतात. फाटल्या 11 वर्सात वेगवेगळ्या मळार परस्पर समजूत आनी सहकार्य वाडोवपाक आनी जाय ते आंतरराज्य प्रस्न सोडोवपाक मजत करपाक वेगवेगळ्या विभागीय मंडळांची आनी तांच्या स्थायी समित्यांची वट्ट 63 बसका जाल्यात. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी 2047 मेरेन देशाक विकसित भारत करपा खातीर प्रसारमाध्यम संघटनांक राष्ट्रनिर्मितीचो भाग जावपाचो उलो मारला. आयतारा हैदराबादात जाल्ल्या पहिल्या रामोजी उत्कृश्टताय पुरस्कार 2025 सादरीकरण सुवाळ्यात ते उलयताले. म्हायती आनी सोशल मिडियाचेर वर्चस्व आशिल्ल्या काळात प्रसारमाध्यमांनी खरी वस्तुनिश्ठताय राखची पडटली अशें तांणी हे वेळार सांगले. रामोजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नामनेच्या संस्थापकांच्या जयंती निमतान हो सुवाळो जालो. व्हड संस्था गुंतवणुकीचेर न्हय तर मूल्य प्रामाणीकपण उत्कृष्टताय आनी समर्पणाचेर आसतात अशें सांगून रामोजी राव हांणी आपल्या जिवितांत पाळिल्ल्या मुल्यांचें पालन करप हीच तांकां योग्य श्रद्धांजली अशें तांणी सांगले. उपरांत उपराष्ट्रपतींनी रामोजी राव हांणी ग्रामीण उदरगत आनी विज्ञान आनी तंत्रगिन्यान तशेंच तेलुगू भास, पत्रकारिता आनी माध्यमांसयत ह्या सारख्या 7 वाठारांनी केल्ल्या सेवांचो उगडास केलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
संयुक्त अरब अमिरातीत आयज सावन दुबय एअर शो सुरू जाता। हे दोन दिसांच्या कार्यावळीत भारत आपले संरक्षण कौशल्य दाखयतलो। भारतीय हवाई दळ, सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि एलसीए तेजस सयत एअर शोत वाटेकार जातलो। संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण करतले। या वेळार संजय सेठ युएईच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतले। ते भारत, युएई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्राझील, युनायटेड किंगडम आणि इटलीतल्या सुमार 50 कंपन्यांच्या प्रतिनिधींसयत एका गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद लेगीत सांभाळटले। हे वरवीं भारतात संरक्षण तंत्रगिज्ञान आणि उत्पादनात सहकार्य वाढटले। दुबय एअर शो ही द्विवार्षिक कार्यावळ असून तातूंत 150 देशातले 1000 परस चड प्रदर्शक, तातूंत मुखेल आंतरराष्ट्रीय एरोस्पेस कंपनी आणि 1,40,000 परस चड उद्देगीक वेवसायीक हाजीर रावतात। लाल किल्लो कार स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेन दिल्लीच्या अमीर रशीद अली नावाच्या काश्मीरी राबिदाक अटक केल्या। एनआयएच्या म्हणण्याप्रमाण अमीर रशीदान आत्मघाती बॉम्बस्फोट करपी उमर नबी हाच्या वांगडा आतंकवादी हल्लो करपाचो कट रचलो आणि तातूंत 10 निरपराधी लोकांक मरण आयले आणि सुमार 25 जण जखमी झाले। या हल्ल्यातली गाडी ताच्या नावान नोंद झाल्या असे एनआयएन सांगले। तसेच आतंकवाद विरोधी पथकाकडल्यान नवीची आणि एक गाडी जप्त केल्या। या प्रकरणात पुरावा मेळोवपा खातीर गाडयेची तपासणी सुरू आसा। स्फोटात जखमी झाल्या साक्षीदारांसयत आता मेरेन एनआयएन 73 साक्षीदारांची चौकशी केल्या। दिल्ली पुलीस, जम्मू काश्मीर पुलीस, हरियाणा पुलीस, उत्तर प्रदेश पुलीस आणि वेगवेगळ्या भागीदार एजन्सी वांगडा लागीच्या समन्वयान एनआयए तपास करता। स्फोटा फाटल्यान आशिल्लो व्हड कट सोदून काढपा खातीर आणि ह्या प्रकरणात संबंधित आशिल्ल्या हेरांक वळखुपा खातीर जायते धागेदोर सोदता असे एनआयएन सांगला। शाश्वत उदरगत ध्येय आणि पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वाढत्या जागतिक मागणीप्रमाण प्लास्टिकचो 100% पुनर्वापर आणि पुनर्वापर सुनिश्चित करपा खातीर निर्णायक पावलां उखलपाचे आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी प्लास्टिक उद्देगाक केला। काल मुंबईत फ्लेक्सो कौन्सिलच्या निर्यात उत्कृष्टताय पुरस्कार आणि प्लॅटिनम जयंती सोहळ्यात ते उलयताले। भारत प्लास्टिक उत्पादनात जागतिक फुडारी थारू शकता। तांणी उद्योजकांक प्रगत तंत्रगिज्ञान, नाविन्यपूर्ण साहित्य आणि जबाबदार उत्पादन पद्धतीत गुंतवणूक करपाचे आवाहन केले। हे भारताच्या हरित आणि शाश्वत फुडारा खातीर वचनबद्धतेचे प्रतिबिंब असतले असे ताणी सांगले। हवामान। आयज तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, आंध्र प्रदेश, केरळ आणि माये हांगा उटंगराचा पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसात अंदमान आणि निकोबार जुळ्यांचेर वादळ आणि जोरदार वारे मारपाचो अदमास उक्तायला। छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि विदर्भात आज शियाची ल्हार येवपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। लक्झमबर्गात जाल्ल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज सर्तीत भारतीय तिरंदाज खेळगडो कुशल दलाल हाणें दादल्यांच्या कंपाऊंड प्रकारात वस्तादपण मेळयले। कुशलान अमेरिकेच्या स्टीफन हॅन्सनाक दोट्टी शूटऑफात हरवून भांगरा पदक मेळयले। हे आदी कुशलान उपांत्य फेरयेत फ्रान्सचो संवसारीक वस्ताद निकोलस जेराडाक हरयले। भारताच्या गणेश मणिरत्नम तिरुमुरन हाणें 21 पिराय सकयल्ल्या दादल्यांच्या कंपाऊंड प्रकारात काश्या पदक मेळयले। गोव्यात चलतल्या फिडे संवसारीक कप बुद्धिबळ सर्तीत काल आयतारा जाल्ल्या टाय ब्रेकांच्या खेळात मेक्सिकोच्या जोसेफ मार्टिनेझान पॅन्थाला हरिकृष्ण हरयलो आणि तो 24 वांगड्यांच्या भारतीय पंगडाचो सर्तीतल्यान भायर सरपी 23वा खेळगडो थारलो। ते आदी जाल्ले 5वे क्लासिकल मॅचीत अर्जुन एरिगसीन ग्रँडमास्टर लेवन एरोनियन हाचे आड जैत मेळून या सर्तीच्या क्वार्टर फायनलीत सुवात मेळली आणि फुडें वचपी तो पहिलो भारतीय खेळगडो थारला। उपांत्य फेरयेची 6वी पावण्याची सुवात आयज जातली आणि यजमान राष्ट्रा खातीर अर्जुन हो एकूच आस्त आसा। आणि आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो। बिहारात नवे सरकार स्थापनेविषयी राजकीय हालचालींक आयलो नेट। आयज हरियाणाच्या फरिदाबादात उत्तर विभागीय मंडळाच्या 32व्या बसकेचे केंद्रीय घरमंत्री अमित शाह अध्यक्षपद सांभाळटले। संयुक्त अरब अमिरातीत दुबय एअर शोत भारत आपले संरक्षण कौशल्य दाखोवपाक सज्ज। तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, आंध्र प्रदेश, केरळ आणि माहे हांगा उटंगराचो पाऊस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला। आणि लक्झमबर्गात जाल्ल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज सर्तीत भारतीय तिरंदाज कुशल दलाल हाणें दादल्यांच्या कंपाऊंड प्रकारात वस्तादपण मेळयले। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।